नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 7। सहाव्या अध्यायात आपण दुसरा मनाचा श्लोक थोडक्यात समजावून घेतला आणि या मनाच्या श्लोकात श्री समर्थाने जे वचन मनाला दिलं आहे ते डिस्कस केलं। इथे समर्थ म्हणतात कि हे सज्जन मना, तू भक्तीच्या मार्गावर नेटाने चालायला लाग। असं केलंस कि एक ना एक दिवस श्री हरी पाविजेतो स्वभावे, निश्चितच तुला भगवंताची प्राप्ती होईल। हे जे प्रॉमिस समर्थाने दिलं आहे त्याची प्रचिती स्वामी समर्थानी सीताराम पंत नेने या प्रखर राम भक्तांना कशी दिली हेही आपण या 6व्या चॅप्टर मध्ये पाहिले। आता या 7व्या चॅप्टर मध्ये याच श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी जी शिकवण पुढे दिली आहे की जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे, तोच बोध स्वामी समर्थानी त्यांच्या लीलेतून कसा केलाय ते आपण बघणार आहोत। तर आधी आपण या श्लोकाचं परत एकदा पठण करूया।
श्रीराम मना सज्जना भक्ति पंथे जावे, तरी श्री हरि पार विजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। श्रीया
जे जनी निंद्य आहे, साधू संतांनी जे वाईट चुकीचं आणि त्याज्य, त्याज्य म्हणजे जे टाकून देण्यासारखं आहे, हे जे साधू संतांनी ठरवलं आहे त्याचा त्याग करायला लावून स्वामींनी कित्येक दुष्ट कपटी दुराचारी लोकांचं आयुष्य सावरलं आहे आणि त्यांना जणू नवजीवनच दिलं आहे। असंख्य वाट चुकलेल्यांना, निंद्य कर्म करीत असणाऱ्यांना, अधोगतीच्या मार्गावर चालत असलेल्यांना, अधोगतीचा मार्ग म्हणजे जेथे शेवटी फक्त त्रास आणि क्लेशच भोगावे लागणार आहेत असा मार्ग, अशा सर्व लोकांना स्वामींनी आधी वटणीवर आणले आहे आणि मग जे संतांना आवडतंय ते त्यांच्याकडून करून घेतले आहे। त्यांना भक्ती पंथाला, सन्मार्गाला, सदाचाराला लावले आहे आणि एक जात सगळ्यांचा उद्धारच केला आहे। प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या नेचर प्रमाणे त्याला बरोबर समजेल अशा रीतीने कधी शब्दातून तर बहुतेक वेळा कृतीतून, थ्रू हिज ऍक्शन्स स्वामींनी नेहमीच बोध केला आहे। माणसाची योग्यता बघून, लेवल बघून त्याप्रमाणे त्याला शिकवणे, मार्गदर्शन करणे ही तर स्वामींची खासियतच। हा श्लोक भक्तीबद्दल आहे, भक्ती पंथाबद्दल आहे, म्हणून भक्ती मार्गात स्वामींना संतांना काय निंद्य आहे आणि काय वंद्य आहे ते आपण आता स्वामींच्याच लीलेतून पाहूया। अक्कलकोटला गणपतराव जोशी संगमेश्वरकर म्हणून राहत होते। हे अक्कलकोटच्या राजाचे जे ज्योतिषी त्यांचे दत्तक पुत्र होते। या गणपतरावांना मोगलाईत एक गाव जहागीर म्हणून प्राप्त झाले होते। जहागीर म्हणजे सरकारकडून इनाम किंवा बक्षीस म्हणून मिळालेली जमीन, गव्हर्नमेंट गिफ्ट ऑफ लँड पण ही त्यांची जहागीर अचानक त्यावेळच्या निजाम सरकारने जप्त केली. अथक प्रयत्न करून जे झालं नाही ते केवळ स्वामींच्या दर्शनाने झाले आणि गणपतरावांची जप्त जहागीर त्यांना परत मिळाली. त्याचे असे झाले की एकदा चिंतातूर असे गणपतराव जोशी स्वामींच्या दर्शनास आले आणि उद्विग्न अशा मनस्थितीत इन अ डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंड त्यांनी स्वामींना प्रश्न केला, माझ्या जहागिरीचा गाव कधी सुटेल? तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, काळजी करू नकोस, आत्ताच येईल पाटील. स्वामींच्या या अगदी सहज अशा बोलण्याचा पण त्या शब्दातील अचाट सामर्थ्याचा अनुभव गणपतरावांना तिथल्या तिथेच आला. कारण लगेचच त्या गावचा पाटील जप्ती उठली म्हणून राजमुद्रांकित आज्ञापत्र घेऊन आला, म्हणजे गव्हर्नमेंट सील असलेले, निजाम सरकारचे सील असलेले लेटर घेऊन आला की जप्ती उठली. तेव्हापासून स्वामींची ही सामर्थ्य लीला पाहून गणेश जोशींची म्हणजेच गणपतरावांची स्वामी चरणी परम भक्ती जडली. एके दिवशी सकाळच्या वेळी स्वामी समर्थांची स्वारी गणपतरावांकडे अचानक आली. स्वामी सकाळी असे अकस्मात घरी आलेले हे घरच्या सगळ्यांना एक मोठे प्लेझंट असे सरप्राईजच होते. स्वामींच्या आगमनाने सर्वजण अतिशय आनंदले. स्वामी हे स्वच्छंद विहारी, त्यांची इच्छा असेल, त्यांची जशी लहर असेल तसे ते फिरत असत. ते कधी कुठे जातील हे ते सोडून कधीच कोणाला त्या काळीही सांगता आले नाही आणि आताही सांगता येत नाही. पण एक गोष्ट निश्चित, जिथे जिथे ते जात तिथे तिथे त्यांच्या कृपेची किंवा बोधाची हमकास गरज असे. तर असे हे आपले स्वामी समर्थ जेव्हा गणपतरावांकडे अचानक आले तेव्हा गणपतरावांना काय करू आणि किती करू असे झाले. गणपतरावांनी समर्थांना स्नान घातले आणि छानसे असे पिवळे पीतांबर त्यांना नेसवले. पीतांबर म्हणजे सिल्कचं धोतर, सोवळं जे आपण पूजेच्या वेळेस घालतो, याला मुखटा किंवा मुगटाही म्हणतात. ते मला या लीलेतूनच कळलंय, कारण या लीलेत पीतांबराला मुखटा म्हटलं आहे. तर असं पीतांबर छानस नेसवून गणपतरावांनी नंतर स्वामींची षोडश उपचारांनी अगदी यथासांग अशी पूजा केली. आपली नॉर्मल पूजा पंचोपचाराची असते, म्हणजे आपण रोजच्या पूजेत देवाला पाच वस्तू अर्पण करतो. पंच म्हणजे पाच, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. पुष्प म्हणजे फूल. षोडश उपचार पूजा म्हणजे सोळा उपचारांनी केलेली पूजा, म्हणजे पूजेत सोळा गोष्टी इन्वॉल्ड असतात. यात ज्या देवाची पूजा करायची आहे त्या इष्ट देवतेला आधी प्रेमाने आवाहन केले जाते, या तुम्ही आता या असे बोलावले जाते. मग आसन दिले जाते, बसण्यास बैठक दिली जाते, नंतर पाय धुवायला पाणी दिले जाते, याला पाद्य म्हणतात. यानंतर इष्ट देवतेचा गौरव करण्यासाठी अगदी आदरपूर्वक असे सुवासिक पाणी अर्पण केले जाते, त्याला अर्घ्य म्हणतात. नंतर देवतेला प्यायला पाणी दिले जाते, त्याला आचमन म्हणतात. मग मूर्तीला स्नान घातले जाते, सुंदर रेशमी वस्त्र पांघरण्यात येते. मग नाना प्रकारचे सुगंधी पदार्थ जसे चंदन, अष्टगंध, देवी असल्यास हळद कुंकू असे देवतेला अर्पण केले जातात. मग नंतर सुवासिक फुले, अत्तर अगदी प्रेम भावाने देवतेला अर्पण केली जातात. नंतर मग धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार असे सर्व उपचार देवतेला प्रसन्न करण्यासाठी अगदी तन्मयतेने केले जातात. थोडक्यात ती देवता प्रत्यक्ष त्या मूर्तीत हजर आहे असे समजून अगदी डिटेल मध्ये सागर संगीत अशी ही पूजा केली जाते. अशी यथासांग पूजा जनरली आपण सत्यनारायण पूजा घालतो किंवा गणेश चतुर्थी वगैरे विशेष दिवशी करतो. तर अशी छान सर्व उपचारांनी युक्त अशी पूजा गणपतरावांनी स्वामींची केली आणि मग महाराजांना नैवेद्य समर्पण करण्यासाठी त्यांनी पंचपक्वान्नांचे भरलेले असे ताट महाराजांपुढे ठेवले. इथपर्यंत सर्व व्यवस्थित अगदी छान चालले होते. पण इथेच गणपतरावांच्या मनानी त्यांना दगा दिला, त्यांचा घात केला. त्यांच्या मनात असा विचार आला की नैवेद्य ग्रहण केल्यावर, भोजन झाल्यावर महाराज असेच निघून गेले तर आणि ह्यांचा काय भरोसा? लहर आली तर हे माझे उंची पितांबर, हा माझा मुकटा, हे कोणाला तरी देऊन टाकतील. हे बाहेर असे गेले तर माझे पितांबरही गेलेच. अशी गणपतरावांच्या मनात शंका आली तर लगेच स्वामी समर्थ एकाएकी पाटावरून ताडकन उठले. हा घे तुझा मुकटा, असे म्हणून त्यांनी ते पितांबर एका झटक्यात सोडून जोशींच्या अंगावर टाकले आणि दिगंबर अवस्थेत म्हणजे काहीही न घालता गणपतरावांच्या घरातून समर्थ बाहेर पडले. हे सगळे एवढे झटकन घडले की गणपतरावांना थोडा वेळ समजलंच नाही काय चाललंय ते. गणपतराव मनातून आधी अगदी खुश होते. माझे भाग्य खरोखरच थोर, म्हणून स्वामी स्वतःहून माझ्या घरी आज आले, माझ्या पूजेचा अगदी आनंदाने स्वीकार केला असे मनोमनी ते सुखावत असतानाच सडनली अचानक समर्थ एकदम उठून घराबाहेरच पडले. या घटनेमुळे गणपतराव अगदी गोंधळून गेले. पण काही क्षणातच ते एकदम भानावर आले आणि त्यांच्या लक्षात आले की समर्थ तर नैवेद्याचा एकही घास ग्रहण न करता भरल्या ताटावरून उठून निघून गेलेत. धावतच मग ते घराबाहेर गेले आणि नैवेद्य ग्रहण करण्याची कळकळीने समर्थांना प्रार्थना करू लागले. पण समर्थांनी त्यांचा आग्रह सपशेल धुडकावून लावला. तुझ्या मनात मुकट्याबद्दल शंका आली, एवढंच बोलून समर्थ रस्त्याने चालते झाले. मग गणपतरावांची ट्यूब पेटली. एका क्षुल्लक अशा पितांबराच्या मुहापोटी जगदीश्वर स्वामींना प्रसन्न करण्याची संधी जी त्यांच्याकडे अक्षरशः चालून आली होती ते गमावून बसले होते. खर तर समर्थांच्या सामर्थ्यामुळेच गणपतरावांची जप्त जहागीर त्यांना परत मिळाली होती. अशा स्वामींवर एक काय हजारो सिल्कचे मुकटे ओवाळून टाकले असते तरी कमीच होते. पण आपण संसारी माणसे, छोट्या छोट्या ट्रिव्हियल अशा गोष्टींवरची आसक्ती, त्यांच्याबद्दलची अटॅचमेंट आपली गदी सुटत नाही आणि देवानी परमेश्वरानी आपल्याला किती किती काय काय दिले, किती आपल्या हावरटासारख्या कायम वाढत असणाऱ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत हे आपल्याला फार काळ लक्षात राहत नाही. ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस, कृतज्ञता ही चीजच आपल्यात थोडी कमी असते. गणपतरावांचे त्यावेळी नेमके असेच झाले. स्वामींनी नेसलेले आपले उंची पितांबर आपल्याला परत मिळेल का ही चिंता पूजेच्या वेळीस गणपतरावांना लागली आणि सगळ्यावर पाणी फिरले. जनी निंद्य, साधू संतांनी ज्या गोष्टी वाईट म्हणून ठरवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा त्याग या श्लोकात आपल्याला समर्थ करायला सांगतात. आणि अशा काही गोष्टीतच नेमके गणपतराव पूजेच्या वेळेस अडकून पडले. पितांबराच्या मोहापायी त्याच्या आसक्तीमुळे गणपतरावांच्या मनात विकल्प निर्माण झाला. त्यांना डाऊट आला की स्वामींनी बाहेर जाऊन हे पितांबर कुणाला देऊन टाकलं तर. या डाऊटमुळे त्यांना पितांबराचीच चिंता पूजेच्या वेळेस लागून राहिली आणि याचा परिणाम असा झाला की सारी पूजाच निष्फळ ठरली. त्यांच्या घरी भोजन न करून स्वामींनी गणपतरावांना चांगलीच अद्दल घडवली. पुढे रस्त्यात स्वामींना तात्या वैद्य हे सज्जन व भाविक गृहस्थ भेटले. बरेच दिवसापासून तात्यांच्या मनात समर्थांची चरण धूळ एकदा तरी आपल्या घरी लागावी अशी जबरदस्त इच्छा होती, पण त्यांनी ती कधी स्वामींना बोलून अशी दाखवली नव्हती. पण ते बोलले नाहीत म्हणून अंतर्ज्ञानी स्वामींना कळणार नाही असे होईल काय? रस्त्यात स्वामींना पाहून तात्या वैद्यांनी त्यांना घरी येण्याचा आग्रह करताच स्वामी लगेच त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी तिथे भोजन केले. तात्यांच्या साध्या भोळ्या भक्तीचा स्वामींनी असा आदर केला आणि बरेच दिवसांपासून तात्यांच्या मनात जी इच्छा होती ती अचानकपणे अशी स्वामींनी पूर्ण केली. थोडक्यात, गणपतरावांच्या षोडश उपचार पूजेने स्वामी प्रसन्न झाले नाहीत, उलट त्यांनी पंचपक्वान्नांच्या नैवेद्याचा अव्ययच केला, त्याला बोट सुद्धा लावलं नाही. या उलट उत्कट भक्तीने अर्पण केलेल्या गरीबा घरच्या साध्या मीठ भाकरीचा अगदी आनंदाने आणि त्वरित स्वीकार केला. ह्या लीलेवरून स्वामींनी स्पष्ट दाखवून दिले की ते भावाचे भुकेले आहेत. त्यांना फक्त आपलं निर्व्याज, निष्कपट, अति रिअल, जेन्युइन असं प्रेम हवंय. आपण स्वामी भक्त स्वामींच्या प्रकट दिनाला म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पूजेचा मोठा घाट घालतो, रांगोळ्या काढतो, फुलांची आरास करतो, स्वामींना घालायला छान हार आणतो, सुंदर सुवासिक उदबत्त्या, थूप, स्वामींना आवडणार गुगुळ अशी सगळी जय्यत तयारी करतो, स्वामींना आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य, कडबोळी, बेसन लाडू, त्यावर अगदी छानसा असा छोटासा बेदाणा किंवा काजू चिकटवलेला, पुरणपोळी, खव्याची करंजी आणि त्यांना खास आवडणारी कांदा भजी, सगळे आपण चांदीच्या ताटात त्यांना अर्पण करतो. सगळ्या स्वामींना आवडणाऱ्या गोष्टींची अगदी रेलचेल असते, पण आपलं चित्त त्यावेळी 100% त्या पूजेत असत का? आपलं मन पूजेच्या वेळी शुद्ध शांत असत का? आपली भक्ती उत्कट असते का? का भलतेच विचार आपल्या डोक्यात घोटाळत असतात? किती छान दिसतायत चांदीची भांडी, पण ते चांदीच तांबण बाईनी एवढं चकचकीत धुतलं नाहीये, जरा घासायला काय होतंय तिला? आणि चांदीची भांडी एवढी काढून ठेवलीयत, ती नीट कोणी मोजली आहेत का? 50-100 लोक दर्शनाला येतील संध्याकाळी, घराचं दार उघडच असेल, जाता येता कोणी एखादं भांडं उचललं तरी पत्ता लागणार नाही, उगाच भुर्दंड होईल. ऑरेंज गुलाब कळीचा हार अगदी शोभून दिसतोय स्वामींना, बरोबर मापाचा आणलाय अगदी, पण फुलवाल्यानी फुलाचे किती पैसे लावावे त्याला सुनवायलाच झाले. दरवर्षी प्रत्येक पूजेला त्याच्याकडूनच एवढी फुलं घेतो, पण कधी कन्सेशन म्हणून काही देत नाही तो, नेहमी आपलं त्याचं तेच पालूपद. गुढीपाडव्याला भाव वाढलेले असतात, स्वामी प्रकट दिन दुसऱ्या दिवशी असतो, तोच रेट मग ऍप्लिकेबल राहतो. गणपतीला पण भाव चढेलच असतात, कायम आपलं तेच. साजूक तुपातले बेसनाचे लाडू फारच महाग पडतात बे, आणि कडबोळी दादरहून आणली असती तर स्वस्त मिळाली असती नाही? असे विचार जर पूजेच्या वेळेस आपल्या मनात फेर धरून नाचत असतील, आणि याही पुढे जाऊन जर का पूजेच्या वेळेस पूजेला लागणाऱ्या गोष्टींमुळे सामग्रीमुळे वेळच्या वेळी हव्या त्या गोष्टींची हवी तशी तयारी न झाल्यामुळे जर का छोट्या छोट्या गोष्टींवरून टेन्शन आरडाओरडा तमाशा होत असेल, तर आपल्यालाही गणपतरावांसारखीच शिक्षा मिळेल. पूजेच्या वेळी जर का मनात क्षुल्लक नाशिवंत गोष्टींबद्दल काळजी असेल, जशी गणपतरावांना त्यांच्या पितांबराबद्दल लागून राहिली होती, चित्तात खळबळ माजली असेल, तर स्वामी आपल्या बेसनाच्या, मग तो अगदी साजूक तुपातला का असेना, त्या बेसनाच्या लाडवाकडे किंवा त्यांच्या आवडत्या कांदा भजीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मग अशा परिस्थितीत हा पूजेचा सगळा फापट पसारा हा नुसता एक शो ऑफ होऊन बसेल, पूजेच व्यर्थ प्रदर्शन असेल. फार तर फार आपल्याला ह्याला एक गेट टुगेदर म्हणता येईल, जिथे आपले सगळे नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे येतील, गप्पा ठोकतील, वा वा हे छान ते छान, हे सुंदर ते सुंदर, असं काही बाई म्हणतील, निघून जातील. पण या सगळ्या सोहळ्यात जी मेन उत्सव मूर्ती, या स्वामींचा पत्ताच नसेल. या उलट तात्या वैद्यांसारखी आपल्याकडे पूजेची काही सामग्री नसेल, नैवेद्याची भोजनाची मिनिमल तयारी असेल, पण आपल्याकडे त्यांच्यासारखीच प्रेमळ शुद्ध अशी भरपूर भक्ती असेल, तर जे काही थोडंफार स्वामींना आपण प्रेमाने अर्पण करू, ते स्वामी अगदी आनंदाने ग्रहण करतील, हे निश्चित. असं इमॅजिन करा की एका छोट्याशा द्रोणात किंवा साध्या पत्रावळीवर स्वामींना आवडतो असा गुरगुट्ट्या दही भात आपण कालवून ठेवला आहे, त्याच्यावर किंचित तूप घातलेलं आहे, आणि शेजारी स्वामींना आवडणाऱ्या लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवली आहे, असा हा दही भात अत्यंतिक प्रेमाने मायेने जिव्हाळ्याने आपण मनोमनी स्वामींना भरवत आहोत.
तो घास भरवत असताना स्वामींना खरोखर आनंद होत आहे. प्रेमाने ते प्रत्येक घास ग्रहण करत आहे. हे सगळं आपण इमॅजिन करायचंय. असा दैभात आपण मनोमनी म्हणजे मनातल्या मनात जरी स्वामींना भरवला असला तरी त्या उत्कट भावनेमुळे प्रेमामुळे आपल्या घरातली जी पूजेची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्या मूर्तीच्या तोंडावर स्वामींच्या ओठांवर त्या भाताची शिते आपल्याला दिसतील आणि स्वामींनी दिलेला तृप्तीचा ढेकरही आपल्याला ऐकू येईल. हा साधाच असा नैवेद्य पण प्रांजळ भक्तीने अर्पण केलेला त्याची गोडी अवीट असते. शेवटी सुदाम्याचे पोहेच ते स्वामी नारायणाला प्रिय असणारच. थोडक्यात जेव्हा हे दोन्ही समर्थ आपल्या मनाला भक्तीपंथावर आणून ठेवतात तेव्हा त्यांना आपल्याकडून प्रेमाने ओथंबलेली भावयुक्त श्रद्धायुक्त एकनिष्ठ अशी भक्तीच अपेक्षित आहे आणि हेच जनी वंद्य आहे. साधू संतांना सर्वात काही प्रिय असेल तर ही अशी भक्तीच. आणि म्हणूनच समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जनी वंद्यते सर्व भावे करावे ही अशी भक्तीच विथ ऑल अवर हार्ट अँड सोल पुट इन टू इट आपण करायची आहे. स्वामींच्या परिवारातील एक महान संत रांगोळी महाराज कायम म्हणत, जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे हा स्वामी समर्थ. मग भक्तीत हा भाव कसा आणायचा, भाव पूर्ण भक्ती कशी करायची? पूजा करताना उपासना करताना स्वामी खरच आपली पूजा स्वीकारताय. आपण अर्पण केलेल्या प्रत्येक गोष्टीने त्यांना खरोखरच आनंद होतोय ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव, ते इथे हजर आहेत हे कन्व्हिक्शन, ही भावना. मी जे स्तोत्र म्हणतोय, मी जे आरती गातीये, जे भजन म्हणतोय ते स्वामी लक्षपूर्वक ऐकताय, त्यांच्यापर्यंत ते पोचतंय, त्यांनी ते प्रसन्न होतायत, ही भावना जागृत ठेवणे म्हणजे भावयुक्त भक्ती करणे. आणि नंतर जसे आपण या भक्ती मार्गावर भक्तीपंथावर नीटाने चालत राहू, पुढे पुढे जात राहू, उपासना नित्य नेमाने आणि जोमाने करत राहू, मग हळूहळू आपल्या असं लक्षात येतं की फक्त पूजेच्या वेळेसच नव्हे तर स्वामी सर्व काळ सदा सर्वदा आपल्या बरोबरच आहेत. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचे ते साक्षी आहेत, विटनेस आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनाची आपल्याला खरोखरच प्रचिती येऊ लागते. आणि असे जेव्हा होते तेव्हा जनी निंद्य ते आपोआपच सोडले जाते, सहजच त्याचा त्याग केला जातो. आणि जनी वंद्य तेवढेच फक्त केले जाते आणि तेही अगदी मनोभावे केले जाते. स्वामी समर्थ आपल्याकडे 24 तास 24/7 बघतायत, त्यांची नजर आपल्यावर आहे याची एकदा खात्री पटल्यावर चुकीच्या गोष्टी हातून होतीलच कशा? होईल ते फक्त सत्कर्म, होईल तो फक्त सदाचार। तर अशी भावयुक्त भक्ती आपल्याला करायची आहे आणि असा भाव आपल्या भक्तीत येऊ दे म्हणून स्वामींनाच विनवणी करायची आहे। अशीच मागणी गोपाळबुवा केळकरांनी त्यांच्या अतिशय भाव मधुर अशा करुणा स्तोत्रातून स्वामींपुढे मांडली आहे। करुणा स्तोत्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस जे पसायदान, पसायदान म्हणजे वर बूल, असे जे पसायदान बुवानी अगदी आर्ततेने स्वामी चरणी मागितले आहे त्याची सुरुवातच भक्ती भाव प्रीती अशा मागण्यांनी होते। थोडक्यात त्याचा सारांश असा, गोपाळबुवांनी स्वामींकडे भक्ती मागितली आहे, विरक्ती मागितली आहे, विरक्ती म्हणजे वैराग्य डिटॅचमेंट, मग त्यांनी शांती मागितली आहे, दांती ही मागितली आहे, दांती म्हणजे संयम, स्वतःवर कंट्रोल, सेन्स कंट्रोल, इंद्रिय दमन, मनोविकारांवर पूर्ण ताबा दे असं मागितलंय। मग त्यांनी भाव मागितलाय, स्वामी चरणांवर प्रीती वसुदे असं मागितलंय। मग बुवानी ज्ञान मागितलंय, ध्यान मागितलंय आणि नंतर गोपाळबुवा स्वामींकडे स्वरूप साक्षात्काराचं समाधानही मागतायत, म्हणजे मला आत्मसाक्षात्कार होऊ दे अशी त्यांची रिक्वेस्ट आहे। आणि शेवटी ते म्हणतायत की या प्रपंचातील घडामोडींपासून मला तू परामुख कर, मनाने दूर कर, संसारिक गोष्टींचा माझ्या मनावर काहीही परिणाम होऊन देऊ नकोस, मला समर्था तू शांत कर। हे मागणे जे गोपाळबुवांनी आपल्या पसायदानाच्या सुरुवातीला मागितले आहे ते आपण आता त्यांच्याच शब्दात ऐकू आणि या अध्यायाची सांगता करू।
दे भक्ती, दे विरक्ती, दे शांती, दे दांती, दे भाव, दे प्रीती, तुझ्या चरणांची, दे ध्यान, दे ध्यान, दे स्वरूप समाधान, पूर्ण दे मौन या प्रपंच वार्तेचे, दे भक्ती, दे विरती, दे शांती, दे दांती, दे भाव, दे प्रीती, तुझ्या चरणांची, दे ध्यान, दे ध्यान, दे स्वरूप समाधान, पूर्ण दे मौन या प्रपंच वार्तेचे।
अध्याय सातवा समाप्त।
जय जय रघुवीर समर्थ।